आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर भारतीय महिलांच्या शक्तीचं प्रतीक ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन. डीएपीचा तुटवडा असल्यानं पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. देशाच्या पश्चिम घाटामधून 2 नवीन मिलिपीड अर्थात पैसा प्रजातींचा शास्त्रज्ञांकडून शोध. आणि आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारत दुसऱ्या स्थानी. आता सविस्तर बातम्या. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भारताच्या महिला शक्तीला आव्हान होता आणि तो गुन्हेगारांसाठी मृत्यूदंड ठरल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथल्या जांबुरी मैदानात लोकमाता देवी अहिल्याबाई यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सक्षमीकरण महासंमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी यशस्वी मोहीम असून भारत कोणत्याही प्रकारचं छुपयुद्ध सहन करणार नाही आणि अशा दहशतवादी कृत्यांना कडक प्रत्युत्तर देण्यासाठी देश कटिबद्ध आहे असंही मोदी म्हणाले. यावेळी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्शांवर आधारित असलेल्या जनकल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकला. प्रशासनात सरकार नागरिक देवो भव या मंत्राचं पालन करत असल्याचा तसंच महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला राष्ट्रीय प्रगतीचा पाया बनवल्याचा उल्लेख त्यांनी केला.
आधुनिक टेक्नॉलॉजी में भी हमारी बहने हमारी बेटियां आगे बढ़कर के नेतृत्व दें. अब जैसे आज खेती में ड्रोन क्रांति आ रही है, इसको हमारी गांव की बहनें ही नेतृत्व दे रही है. आज बहुत बड़ी संख्या में हमारी बेटियां वैज्ञानिक बन रही है, डॉक्टर इंजीनियर और पायलट बन रही है. आज जितने भी हमारे बड़े स्पेस मिशन है उनमें बड़ी संख्या में वैज्ञानिक के नाते हमारी माताएं बहनें बेटियां काम कर रही.
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी देश वसाहतवादी राजवटीखाली असताना शिक्षण आणि सार्वजनिक कल्याणातील त्यांच्या अपवादात्मक नेतृत्वाची आणि योगदानाची प्रशंसा केली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. याचवेळी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी एक स्मारक, टपाल तिकीट आणि 300 रुपयांच्या नाण्याचं अनावरणही करण्यात आलं. संस्कृती विभागानं आयोजित केलेल्या सुशासन, महिला सक्षमीकरण आणि लोकमाता अहिल्याबाईंशी संबंधित सांस्कृतिक वारशासाठी समर्पित प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि इतर मंत्रीगण उपस्थित होते. अहिल्यादेवींचं कार्य प्रेरणादायी असल्याचं यावेळी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,
अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत, जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत, जेणेकरून केवळ महाराष्ट्रात मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासून उत्तरेकडे पश्चिमेपासून पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र, त्यांचं काम, त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे. मी आज या निमित्ताने आपल्याला सांगतो की अहिल्या मातांकडनं आपण प्रेरणा घेऊन या ठिकाणी काम करतो.
देशाची राजधानी दिल्लीसह राज्यात नवी मुंबई, सांगली, पुणे, परभणी, नांदेडसह इतर जिल्ह्यातही अहिल्यादेवींची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. मिरज इथं प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी 80x60 फूट आकारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची रांगोळी रेखाटली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त मुंबईत आरे कॉलनी इथं खासदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून एक झाड शहीदांच्या नावे या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
महाबीज सोयाबीन वाण, महाबीज किमया, मजबूत झाड, झुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया. महाबीज सोयाबीन वाण, महाबीज किमया, मजबूत झाड, झुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया.
विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत वैज्ञानिक आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, हळद, संत्रा या पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी पुण्याजवळील नारायणगावचे शेतकरी राहुल घाडगे यांनी या उपक्रमाबाबत आकाशवाणीशी बोलताना सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
आमच्या गावामध्ये नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे विविध विभागाचे शास्त्रज्ञ आले होते. त्यांनी आम्हाला माती परीक्षण, बीज प्रक्रिया, त्याचबरोबर एकात्मिक कीड व नियंत्रण, त्याचबरोबर खरीपातलं आमचं जे महत्वाचं पीक आहे सोयाबीन, ह्या पिकांविषयी इत्यंभू माहिती दिली. त्याचा परिणाम म्हणजे येत्या हंगामामध्ये जो काही आमचा उत्पादनावरती होणारा जो खर्च आहे तो कमीत कमी खर्च आम्हाला त्याच्या माध्यमातून कसा होईल याविषयी त्यांनी आम्हाला माहिती दिली. आम्ही अनेक प्रश्न त्यांना विचारले आणि ह्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण ह्या शास्त्रज्ञांनी आम्हाला केलं. ज्यावेळेस पीक काढणीला येतं आणि अनेकदा वेगवेगळ्या किडीमुळे आमचं नुकसान होतं तर त्याविषयी सुद्धा त्यांनी एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती त्या ठिकाणी आम्हाला समजून सांगितल्या. मी एक शेतकरी म्हणून ह्या अभियानाचा खूप अभिमान वाटतो की केंद्र शासनाने हे अभियान सुरू केलं, त्याच्या माध्यमातून सर्व शास्त्रज्ञ आमच्या बांधावरती आले आणि आम्हाला त्याचा फायदा झाला.
राज्यासाठी डाय अमोनियम फॉस्फेट खताच्या मागणीच्या तुलनेत अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा असल्यानं शेतकऱ्यांनी डीएपीला बाजारात पर्यायी असलेली खतं वापरावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. डीएपीऐवजी युरिया अर्धी गोणी आणि एसएसपी 3 गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे. एसएसपीसोबत संयुक्त खतांचाही वापर करावा असं आवाहन पुणे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी केलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख जागतिक पातळीवर सातत्यानं उंचावत असून भारतीय व्यावसायिकांना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत एफआयईओ अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉ अजय सहाय यांनी केलं. एफआयईओ, मिटकॉन पुणे आणि कॅनरा बँक यांच्या वतीनं पुण्यात आयोजित निर्यात परिषदेत डॉ सहाय यांनी वाढतं निर्यात अर्थकारण, ई कॉमर्स क्षेत्रातील निर्यात, निर्यात क्षेत्रातील जोखीम तसंच निर्यातीच्या संधी योजना अशा मुद्द्यांवर विवेचन केलं. देशाच्या पश्चिम घाटामधून पॉलीड्रेपनॅम वंशाच्या 2 नवी मिलीपीड अर्थात पैसा प्रजातींचा शोध लागला असून याची माहिती न्यूझीलंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या झुटाक्सा या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आली आहे. या दोन्ही प्रजाती महाराष्ट्र आणि केरळ राज्यातल्या पश्चिम घाटात आढळलेल्या आहेत. या 2 नवीन प्रजातींच्या समावेशामुळे पॉलीड्रेपनॅम वंशातील अस्तित्वात असलेल्या प्रजातींची संख्या 6 झाली आहे. या प्रजातींचा शोध लावण्यात भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम प्रादेशिक केंद्र पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अपर्णा कलावटे, केरळमधील क्राईस्ट महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सुधीर कुमार तसंच संशोधक विद्यार्थिनी मोहसिना मुस्तफा आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनी पूजा मिसाळ यांचा सहभाग आहे. पैसा या कीटक सदृश प्राण्याची अन्नसाखळीत महत्वाची भूमिका असून ते मृत वनस्पतींचं विघटन करून मातीच्या पोषण मूल्यांमध्ये वाढ करतात. आयपीएलच्या दुसऱ्या पात्रता सामन्यामध्ये 5 वेळा विजेता मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज अहमदाबाद इथं सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता मंगळवारी याच ठिकाणी अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत भिडणार आहे. दक्षिण कोरियातील गुमी इथं झालेल्या आशिया अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 24 पदकांसह पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं. भारतानं 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदकं जिंकली. अनिमेश कुजूर आणि पारुल चौधरी यांनी या स्पर्धेत 9 राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी काल भारतानं 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकं जिंकली. महिलांच्या 4x100 मीटर शर्यतीत श्रावणी नंदा, अभिनया राजराजन, स्नेहा एसएस आणि नित्या गंधे यांच्या भारतीय संघानं रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 5000 मीटर अंतिम फेरीत पारुल चौधरीनं रौप्य पदक तर सचिन यादवनं पुरुषांच्या भालाफेकीत रौप्य पदक जिंकलं. पूजानं महिलांच्या 800 मीटर अंतिम फेरीत तर अनिमेश कुजूरनं 200 मीटर स्पर्धेत आणि विद्या रामराजनं 400 मीटर अडथळा स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर भारतीय महिलांच्या शक्तीचं प्रतीक ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन. डीएपीचा तुटवडा असल्यानं पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. देशाच्या पश्चिम घाटामधून दोन नवीन मिलीपीड अर्थात पैसा प्रजातींचा शास्त्रज्ञांकडून शोध. आणि आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारत दुसऱ्या स्थानी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.